नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. शक्तीपीठ महामार्गाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याची माहिती. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत. महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान सुरू, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता. आणि 19 वर्षांखालील महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताला विजेतेपद, पुरुष संघाचाही इंग्लंडविरुद्ध मालिका विजय. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं महानुभाव पंथीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री गुरुवर्य बापूनगर परिसरातल्या श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचा नवपर्व आणि कलशारोहण सोहळा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
या 5 वर्षाच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू.
रिद्धपूरचा पांचाळेश्वर, जाळीचा देव, गोविंद प्रभू देवस्थान या अनेक ठिकाणी संवर्धनाचं काम सुरू असून यापुढे हे कार्य सुरू राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. या स्थळांच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणं हटवण्यासाठी चर्चेतून मार्ग काढून विकास कामं केली जातील. चांगल्या कामांसाठी राज्य सरकार ताकदीनं पाठीशी उभं राहील असं ते म्हणाले. मराठवाडा विदर्भासह ठिकठिकाणच्या महानुभाव पंथाच्या मठाधिपतींसह हजारोंच्या संख्येनं महानुभाव पंथीय या सोहळ्याला उपस्थित होते. दरम्यान नांदेड इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाला सगळ्या आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. आदिवासी भागांमधलं सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दूर करणं हे आपल्यापुढचं सर्वात मोठं आव्हान असून सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्समध्ये फिस्ट 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी गडकरी बोलत होते. या परिषदेचा समारोप काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. साहित्य संमेलनांमधून साहित्याबरोबर शेती, सहकार, शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञान या विषयांवर सखोल विवेचन व्हावं असं मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं काल 10व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या सहकार मंत्री पदाची संधी आपल्याकडे आली असून सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संमेलनाध्यक्ष आसाराम लोमटे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विक्रम काळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यावेळी उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी विविध वेशभूषा साकारून सहभागी झाले होते. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात आयोजित 3रा विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. आपण आपल्या भाषेवर ठाम राहिलं पाहिजे असं ते यावेळी म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संमेलन प्रत्येक शहरामध्ये भरवलं गेलं पाहिजे अशी शासनाकडे मागणी करत असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मासिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणी वाटप संस्था यांच्या वतीनं मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद 2025 ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीनं पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनिधींनी एकत्र येऊन लढा द्यावा अशी मागणी जलतज्ञांनी यावेळी केली. या एकदिवसीय परिषदेला पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी यावेळी बोलताना मराठवाड्यातल्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी निर्माण झालेली ही समस्या भांडण तंटा न करता देखील सोडवता येऊ शकते असं मत व्यक्त केलं. कोकणातून सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत बंद पाईपने पाणी आणणं सहज शक्य आहे. यातून जलविद्युत प्रकल्प देखील उभारता येईल. सर्व अर्थाने उपयुक्त असा हा पर्याय असल्याचं ते म्हणाले. उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसरं अमृत स्नान आज पहाटे सुरू झालं. महानिर्वाणी पंचायती आखाडा आणि शंभू पंचायती आखाड्याचं अमृत स्नान झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी अर्धसैनिक दलांसह 50,000+ पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान महाकुंभ मेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्व आणि नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
अहिल्यानगर इथं झालेल्या 67व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. गादीगटात त्याने नांदेडच्या शिवराज राक्षेचा पराभव केला, तर मातीगटात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडनं परभणीच्या साकेत यादवचा पराभव केला. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या अंतिम लढतीत पृथ्वीराजनं विजय मिळवला. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीत त्याला चांदीची गदा प्रदान करण्यात आली. 19 वर्षांखालील महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 9 खेळाडू राखून दणदणीत विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेचं 83 धावांचं आव्हान भारतानं एका बळीच्या बदल्यात 12व्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात 3 खेळाडू बाद करणारी गोंदगी त्रिशाहीला प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द सिरीज या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. पुरुष क्रिकेटमध्ये 5व्या T20 सामन्यात भारतानं इंग्लंडचा 150 धावांनी पराभव करत 5 सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. काल मुंबईत झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत 148 धावांचं लक्ष दिलं. प्रत्युत्तरादाखल आलेला इंग्लंडचा संघ 97 धावातच सर्वबाद झाला. अभिषेक शर्माला प्लेअर ऑफ द मॅच तर वरुण चक्रवर्तीला प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कारानं गौरवण्यात आलं. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र 12 सुवर्ण पदकांसह 3रया स्थानावर आहे. भारोत्तोलन स्पर्धेत पुरुषांच्या 102 किलो वजनी गटात काल महाराष्ट्राच्या वैशव शहाजी ठाकूर यानं सुवर्ण पदक पटकावलं. पदक तालिकेत सेनादलांचा संघ सर्वाधिक 14 सुवर्ण पदकं मिळवून अव्वल स्थानावर, तर कर्नाटक 13 सुवर्ण पदकांसह 2रया स्थानावर आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 900 कोटी रुपयांच्या धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वेमार्ग प्रकल्पाची सुधारित किंमत आता 3000 कोटी रुपये इतकी झाली असून त्यानुसार रेल्वे बोर्डानं निधीची तरतूद करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल ही माहिती दिली. अद्ययावत सुविधांसह धाराशिवचं रेल्वे स्थानक तिप्पट मोठं होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सहकार चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा असून ही चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असं प्रतिपादन सहकार दिंडीचे स्वागताध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीनं काढण्यात आलेली नागपूर ते शिर्डी वैकुंठभाई मेहता सहकार दिंडीचं काल जालना इथं आगमन झालं, त्यावेळी ते बोलत होते. यानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या सहकारी शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान जुना जालन्यातल्या भाग्यनगर भागात सावरकर भवन उभारलं जाणार असून या भवनाच्या बांधकामाचा शुभारंभ काल आमदार खोतकर यांच्या हस्ते झाला. छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेतर्फे दिला जाणारा विवा देसाई स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या मुक्तीसोपान न्यास संस्थेला जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह आणि 15,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आज सोमवारी हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे आजपासून 3 दिवस पुणे विभागातल्या विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. यात ते बीड रेल्वे स्थानक आणि तिथल्या सुविधांची देखील पाहणी करणार आहेत. यामध्ये विगनवाडी ते राजुरी, राजुरी ते बीड या स्थानकांदरम्यानची तपासणी होणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत. महाकुंभ मेळ्यात वसंत पंचमीनिमित्त 3रं अमृतस्नान सुरू, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.